の道案内させて、あとは日本のデータ、ヘイザリプラシュの道案内させて、それで検査で、たびたび、サルワンまで道案内が、サンコチワットも、日本でやらさんで、メダヘイクス、パン、ハカレクラム、トラ、ジャッジャーマ、キュア、サマダマン、サラ、たびたび、サルディレイヤー、ウタララ、サンマンディー、アドゥントミアムハラビチャーラ、テリチャーレ。ハモカラ、サンマツルズハラ、テラアディッサンル、アサンミュマラサンミュー。パンデスラ、パシナナナツル。アニメヒナンタ、ボレナザータ、ミヒパシナナツァイ。
परमहंस सद्गुरु स्वामी मधुनाथाय नमः परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः परमार्थाच्या दृष्टीने मृत्यूला किती महत्त्व आहे एक विधान आहे एकदा या मार्गाला लागला तरआत्मज्ञानाला प्राप्त होईल काळजी का करतोय हा मार्ग फार पवित्र आहे एक विधान आहे लवकर या मार्गाने चाल नंतर आपल्याला काय गती प्राप्त होईल काय माहित मृत्यूनंतर कोण कुठे जाईल काही सांगता येत नाही संतांना सोडलं तर बाकी सगळेमृत्यूला किंवा मौन पाळतात म्हणून हा प्रश्न आहे दोन वेगवेगळे विधान देऊन मृत्यूला किती महत्व आहे असं विचारलेलं आहे परमार्थाच्या दृष्टीने मृत्यूला किती महत्व आहे निश्चितच महत्व आहेसध्या श्रीलंका आणि भारत वेस्ट इंडिज निघून गेल्यामुळे त्यांच्याशी खेळायला वर्ल्ड कपची तयारी करायला म्हणून मॅचेस खेळतो आहोत आपण 50 षटकांचाच खेळ खेळावा लागतो 50 षटक झाल्यानंतर एक बॉल टाक नजर आतो बघू जमलं तर परवानगी नसते आणि त्याचा ऑलडाऊन झाला तरी सुद्धा पॅव्हिलियन मध्ये यावंच लागतं त्यामुळे मृत्यू ही एक निश्चित घटना आपल्या आयुष्यात घडणारी अशी आहे जसा जन्म हा निश्चित आपला झालेला आहे जन्म झाला हे आपण आपल्याला समजून घेतल्यामुळे मृत्यू नक्कीच आहे स्वामीजी जसं सांगतात तसं काठीचं एक टोक उचललं की दुसरं टोक उचललंच जातं तसं महत्व अशा करता आहे की मिळालेल्या या लिमिटेड स्पॅनमध्ये आपल्याला आत्मज्ञान करून घ्यायचं आहे परमार्थ म्हणजे परम अर्थ जीवनाचा जो परम अर्थ आहे म्हणजे मी कोण आहे हे समजून घेणं जे आता स्वामीजींनी आपल्याला अगदी टिपेला नेलं केवळ अस्तित्व असं होऊन जाणं हे कधी होऊ शकतं तर त्यांच्या संगतीत होऊ शकत आणि माहिती नाही भगवंतांनी ती गोष्ट त्यांच्या अखत्यारीत ठेवलेली आहे आपल्याला जर त्यांनी सांगितलं असतं की 75 वर्ष आणि 3 महिने मग तू माझ्याकडे येणार आहेस आपल्याला जर आपण हा प्रश्न विचारला की असं जर फायनाईट आपल्याला त्यांनी सांगितलं असतं तर आपण म्हटलं असतं शेवटचे जे 3 महिने आहेत त्याच्यात बघू तोपर्यंत मस्त इकडे फिरू तिकडे फिरू हे खाऊ ते खाऊ सगळं करू पण ते म्हणतात असू दे मला माहितीये बरोबर तुला नाही सांगणार त्या दृष्टीने देखील महत्व आहे आपण गाफील नाही राहता कामा बऱ्याच वेळेला असं होतं की आजूबाजूला शेजारी पाजारी जर मृत्यू झाला
तर त्यावेळेपुरते आपण एकदम सावध होऊन जातो आणि तिथनं बाहेर पडलो की म्हणतो त्यांच्या घरात झालं. आपल्या स्वतःच्या ह्या देहरूपी घरात देखील ती घटना घडणार आहे ह्याच्याबद्दल आपण बोथट होऊन जातो. अकाली मृत्यू बघतो, वृद्धत्वानी आलेला मृत्यू बघतो, अनेक विध घटना बघतो, पण सावध मात्र क्वचितच व्यक्ती होते. काल स्वामीजींनी चरित्र आपल्याला सांगायला घेतलं आणि त्याच्यात स्वरूपानंदांनी स्वतःचा मृत्यू बघितला आणि ते सोहमच्या अनुसंधानाने परमहंस झाले. स्वामी माधवनाथांनी आपल्या चुलत सासऱ्यांचा आणि आपल्या एका लहान मुलाचा मृत्यू बघितला आणि ते अंतर्मुख होऊन गेले आणि त्यांच्या लक्षात वैर्थ झाला जीवनाचा. तुम्हा मंडळींना सांगायला हरकत नाही, पुण्यामध्ये तुम्हाला बहुतेक माहितीही असेल, आपल्या केंद्रात जयुदाई ओक येते. तिची मोठी बहीण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सकाळी गेली. सगळे आम्ही केंद्रात जमलेलो होतो कार्यक्रमाकरता, पण तिने फक्त स्वामीजींच्या घरी निरोप दिला की आता सगळी मंडळी दिवाळीच्या आनंदात आहेत, मी फक्त तुमच्या पुरतं सांगते, बाकी तसं नको सांगायला. स्वामीजींनी देखील सुरुवातीचं काही अभंग गायन राहिल्यानंतर, म्हणजे आता आपण नाही सर्टिफाय करत पण मी ते अनुभवलं म्हणून तुमच्या बरोबर शेअर करतो, इतकं बॅलन्स्ड निवेदन केलं आणि ही घटना सगळ्यांना सांगितली. आणि नंतर संध्याकाळी स्वामीजी जेव्हा भेटले तेव्हा ते म्हणले, अरे हे जीवन असं भ्रमासारखं आहे, आत्ता व्यक्ती आहे आणि आत्ता नाही, म्हणून परमार्थामध्ये मृत्यूला महत्व अशा करता आहे की आत्ताच ह्याच क्षणाला मी जर तोच आहे असं म्हटलं तर मी आता सुरुवात काय केली, आत्ता हे जीवन संपलं तरी चालेल, मी तोच आहे. हे जोपर्यंत आपण आपल्या मृत्यूवर आरोप करत नाही तोपर्यंत त्या मृत्यूचं महत्व नाहीये. मृत्यूचं महत्व परमार्थ मार्गामध्ये अशा करता आहे की प्रत्येक क्षणालाच आपण तेच आहोत असं म्हणून त्याच्यावर आपण मात करायची आहे, अन्यथा मृत्यू चिंता नाही येऊ शकत. एकदा या मार्गाला लागला तर आत्मज्ञानाला प्राप्त होईल, काळजी का करतोय. स्वामीजी एक गोष्ट सांगतात ना दोन शिष्यांची गुरूंकडे गेलेल्या. एक जण त्यांच्या गावी आला आणि म्हणला की तुमचं गाव बघायला किती वेळ लागेल, तर म्हणजे तुला किती वेळ आहे, भरपूर वेळ आहे म्हणजे. मग म्हणजे फार नाही बघू नका. आणि त्याच्याच बरोबर आलेल्या मित्रांनी विचारलं, मला देखील गाव बघायचं, तुला किती वेळ, मला फार नाही वेळ म्हणजे, मग तुझं खूप बघून घे. दोघांनाही कळे ना, तो म्हणतो भरपूर वेळ आहे आणि काही नाही बघून होणार, आणि काही फार वेळ नाही आणि खूप बघून मी, कारण त्याला माहिती आहे की माझं तिकीट काढलंय उद्या आणि मला जायचं, त्यामुळे तो घाई करून जेवढं बघता येईल तेवढं बघून घेईल. आणि याला माहिती आहे महिन्यानंतर आपलं तिकीट आहे, मग इकडे बसेल तिकडे बसेल, हे करेल ते करेल, बघणं नाही होणार. म्हणून काळजी का करतोयच हा मार्ग फार पवित्र आहे, तर आपल्या सर्वांना माहिती आहे हा मार्ग फार पवित्र आहे आणि काळजी नको करायला, सद्गुरू आहेत. पण सद्गुरू असं म्हणतात की शायद हम तो मार्ग बतायंगे, चलना तो आप ही है. कारण ते आता इथे आले, पुण्यातली लोक डोळे लावून बसलेच, सोमवार दुपारी फ्लाईट उतरणार आणि स्वामीजी तिथे येणार आणि ते तिकडे गेल्यावर तुम्ही डोळे लावून वाट बघणार, पुढच्या वर्षीचा नोव्हेंबर येणार आणि स्वामीजी येणार. हे सगळं चालू आहे, पण आपण बॅलन्स्ड वृत्तीने राहायला शिकलं पाहिजे. मार्ग पवित्र आहे, काळजी करायला नको, कारण एवढ्या लक्षावधी लोकांमधनं आपल्याला सद्गुरु भेटलेले आहेत आणि त्यांनी आपल्याला तू तेच आहेस हा उपदेश केलाय, म्हणून
आपल्याला पाहिजे नाही आणि हा फार पवित्र मार्ग आपल्याला मिळालाय, पण मिळालाय म्हणून निवांत आता राहिलोय तर साधना करायची राहून जाईल. ज्ञानेश्वर महाराजांचे सारखे क्वचित कोणीतरी आहेत की काना वचनाची ये भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होऊन उठी कोणी एकी. जो सद्गुरूंनी सांगितलं आणि मी तोच आहे असा लगेच बोध झाला असे क्वचित महात्मे भेटतात. आपल्याला आपल्यावरनं माहिती आपल्याला भरपूर करावं लागतं. म्हणून दुसरं विधान जे आहे, लवकर या मार्गाने चाल. मृत्यूनंतर आपल्याला काय गती, अंतिम मती त्याची गती असं शास्त्र विधान आहे. अंतकाळी देह पडताना मी तोच आहे असं येणं तर आपण देहाची खोड सोडू शकू. म्हणून गोंदवलेकर महाराज म्हणायचे की सर्वात शेवटी सुटणारी गोष्ट जर कुठली असेल तर ती नाम असावी. आणि सगळ्यात शेवटी काय सुटतं, श्वास सुटतो. म्हणून श्वासाबरोबर चालणारं नाम ज्याच्याजवळ असेल तो शेवटच्या श्वासाला देखील नाम घेऊ शकेल. म्हणून लवकर या मार्गाने चाल, मृत्यूनंतर गती विचार करा अथवा करू नका. जे कृष्णमूर्तींचं एक वाक्य स्वामीजी सांगत असत त्यांना एकांनी प्रश्न विचारला, कृष्णजी आय वॉन्ट टू आस्क यू वन क्वेश्चन, व्हॉट इज आफ्टर डेथ. स्वामीजी एकदम झोकामध्ये हा संवाद सांगायचा. तर जे कृष्णमूर्तींनी त्या सद्गृहस्थांना असं विचारलं, आय आस्क यू जेंटलमन व्हॉट इज बिफोर डेथ, हेट्रेट मॅलिस पॅशन अँगर, सो इट इज आफ्टर डेथ. आत्ता तू काय जगतोस तेच मृत्यूनंतर तुला प्राप्त आहे. आत्ता आत्मज्ञानात जगतोस का, आत्ता नामस्मरणामध्ये आहेस का, आत्ता भगवत भावामध्ये आहेस का, आत्ता सद्गुरु शरण आहेस का. देह पडल्यानंतर तिथेच भाऊसाहेब महाराजांचं जी महाराज म्हणून एक छोटं पुस्तक आहे त्यांचं चरित्र. त्यांना एकांनी असं विचारलं, भाऊसाहेब महाराज केतकर महाराज आता एवढं वय झालं मृत्यूची भीती नाही का वाटत, ते म्हणले अरे आत्ता महाराजांबरोबर आहे, देह पडल्यानंतर महाराजांकडे जाणार आहे, भीती कसली. पण ही मनोभूमिका तयार होण्याकरता भाऊसाहेब महाराजांनी आयुष्यभर काय केलं हे बघण्याची गोष्ट आहे. त्यावेळी इंजिनियर होते, म्हणजे 1800 काही साली, त्यावेळी त्यांना 80 रुपये पेन्शन होतं, पेन्शन. पण ते मिळालं की सगळं पेन्शन महाराजांच्याकडे द्यायचं. आणि महाराज म्हणायचे तुला लागेल तेव्हा मला मागून घे, आणि जर कधी मागितलं तर म्हणायचे एवढे पैसे काय करायचे तुला, एवढेच घे. जी महाराज, याच्यावरनं कल्पना करावी, आपण जर असतो माझेच 80 तुम्हाला दिले आणि परत तुम्ही म्हणता एवढे काय करायचे, पुढच्या वेळपासून 50 देतो, 30 राहू द्यायचा. आणि अडचणीला तुम्ही महाराज आहात, तुम्हाला काय, आम्हाला माहितीये संसाराचा गाडा ओढायला किती लागतं ते. असं नव्हतं, गाव छोटं होतं, मधनच त्यांना असा छंद लागला होता. मधनच थांबायचे आणि जाऊन यायचे आणि महाराज खोलीत बसले असले तर डोकं महाराजांकडे बघायचे. बरं वाटायचं त्यांना महाराजांना बघू सुद्धा. एकदा त्यांच्या पत्नी त्यांना असं म्हणाल्या की धुणं धुवायला बाहेर नदीवर गेलं की बायका बोलतात एवढी मोठी मुलं झाली, त्यांना सगळी पोळी खायला मिळत नाही, कर्तृत्व काही नाही, नोकऱ्या कधी मिळणार, हे कधी लागणार कामाला. तेव्हा भाऊसाहेब महाराजांनी असं सांगितलं की आपण आता महाराजांच्यावर सगळं सोडलेलं आहे ना, सगळं त्यांना दिलंय ना, आता तू कशाला काळजी करते, काही बोलले नाही. पण त्यांना राहवलं नाही. भगिनी वर्गाचा स्वभाव असतो, म्हणजे मी टीका नाही ना करत तुमच्यावर, तुम्ही नाही ना ऐकत मग वरच्या अथॉरिटीला जाऊन सांगते थांबा. म्हणून महाराजांकडे गेला आणि म्हणजे असं असं बोलतात काय करायचं. तर महाराज म्हणजे झोळी आली आहे असं त्या जर म्हणतात तर झोळीत पोळी राम घालेल ना त्यांच्या, तू कशाला काळजी करते. इतकं गुरु शरण ज्याचं आयुष्य होत तो मृत्यूनंतर देखील सद्गुरु स्वरूपातच लीन होऊन जातो. कोण कुठे जरी काही सांगता येत नाही. बाहेरच्या लोकांची गोष्ट आपण नाही करत हो, मृत्यूनंतर कोण कुठे जाईल आपण आपला विचार करतो आहोत. म्हणून नागपूरमध्ये आलं की मी तुमच्या बरोबरच आहे, मी तुम्ही मला पुण्यासारखं नका समजू. नागपूरमध्ये आल्यानंतर मग स्वामीजी अंतकरणात दाबून ठेवलेलं खरं ते स्वयं तुमच्या बरोबरीने उसळायला लागत आणि मग काळजी राहत नाही. पवित्र मार्ग आपल्याला मिळालेला आहे, त्यांची संगत आपल्याला आहे आणि त्याचबरोबरीने मृत्यूनंतर आपल्याला काय गती आहे याची भीती न राहता लवकर मात्र पावलं उचलायची एक प्रकारची जिद्द निर्माण होते. पुन्हा बाकी सगळे मृत्यूला भीतात किंवा मौन पडतात. आता ही नागपुरी भाषा आहे, मौन पडतात म्हणजे बोलू शकत नाही. तत्पक होते आगा मर हा बोलून न साधती आणि मेलियावरी तरी रडती ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात. परी असते जात न गणिती गहिसपणे डोळ्यावर जाड कातडं ओढून घेऊन आपली देखील अशी स्थिती होणार आहे याच्याकडे काना डोळा करता. म्हणून बिगी बिगी मोठे स्वामीजी म्हणायचे बिगी बिगी पावलं उचलायला पाहिजे. ते जोपर्यंत आपल्यात आहेत, ते जोपर्यंत आपल्याशी बोलतात, ते जोपर्यंत आपल्या पातळीवर येऊन आपल्याला सांगतात तोपर्यंतच आपली पावलं उचलायला पाहिजेत. म्हणून या मार्गाने लवकर चालायला पाहिजे असं या प्रश्नाचं उत्तर आहे.
बरंच एक्सप्लेन तुम्ही केलं, माझ्या मनात थोडं जे कुतूहल होते इतके दिवस एका दिवस म्हणजे म्हणतं ओ डेथ वेअर इज दाय स्टिंग, ओ डेथ वेअर इज दाय विक्टरी असं तो कधी ज्या वेळेस विचारतोय तो मृत्यूला काय चॅलेंज करतो. तुम्ही आता हे सांगितलं गोदरेकर महाराज की मला आत्ता एक छंद इतके दिवस तुम्ही वागतो वा कारण डोळत होतो माझ्या मनात खरं
स्वामीजींची कृपा झाली तुमच्यावर असं म्हणू आपण हे आपल्या सगळ्यांना. काही दिवसापूर्वी ध्यानाला बसले असताना सोहमचे श्वास घेतल्यावर भ्रूमध्यात लक्ष केंद्रित न होता टाळूच्या भागात लक्ष केंद्रित झाले. सोहमचे श्वास घेतल्यानंतर या मस्तकाकाशाच्या प्रदेशामध्ये नाभीपासूनी ब्रह्मरंध्रात सोहम ध्वनी असे खेळत तेथे साक्षेपे देवोनी चित्त असं स्वरूपानंद म्हणतात. निवांतर आहे घडी घडी. त्यावेळेला असं होतं की सोहमचा श्वास घेतल्यानंतर या मस्तकाच्या भागामध्ये किंवा कधी कधी भ्रूमध्याच्या ठिकाणी तिथं आपण येऊन पोचलो आणि मग नंतर तिथं लक्ष राहत. यांनी असं म्हटलं की त्यावेळेला काही दिवसापूर्वी मात्र टाळूच्या भागावर लक्ष केंद्रित झालं. जे या मस्तकाचा जो प्रदेश आहे तो अंडाकृती आहे असं म्हटलं जातं, लंबगोल आडवा. त्याच्या माथ्यावर मस्तकाच्या माथ्याच्या खाली टाळू टाळूच्या खाली लक्ष केंद्रित झालं असं म्हणतात. आणि निर्विचार स्थितीचा साक्षीभावाची जाणीव झाली. निर्विचार स्थिती त्या ठिकाणी आली तसं तिथून साक्षीभावाची जाणीव झाली असं ते म्हणतात. आणि लगेच एक विचार आला, काही चुकतंय का असा विचार आला. कारण नेहमी इथपर्यंत मन येतं, आता त्याच्याही वर गेलं. या भावनेने एक दोनदा लक्ष भूमध्यात केंद्रित करण्याचे असफल प्रयत्न घडले. म्हणजे तिथून खाली येऊन परत या ठिकाणी भ्रुकुटी मध्याच्या ठिकाणी पाहण्याचा परत प्रयत्न झाला, पण तो असफल झाला. मग मनात विचारांचे, म्हणजे आपले काय चुकते आहे, श्रवणातील आठवून ही अमनावस्था आहे असे तरंग मनात उठले आणि मन शांत झाले. आपलं काही चुकतंय का, आपण परत भ्रूमध्याच्या ठिकाणी यावं, पण भ्रूमध्याच्या ठिकाणी येता येईना परत मन वर जाऊन स्थिर व्हायला लागलं. त्यावेळेला श्रवणामध्ये जे ऐकलेलं होतं ते आठवलं की ही अमनावस्था ती हीच. अशा प्रकारचे तरंग मनात उठले आणि मग ते निमाले आणि परत तरंगरहित निस्तरंग निर्विचारता अशी प्राप्त झाली असं म्हणतात. मग मात्र ही स्थिती किती वेळ राहते याकडे लक्ष दिले नाही. स्वामीजी, सर्वप्रथम या सरप्राईज गिफ्ट बद्दल तुमच्या चरणी माथा ठेवते. खरंच चांगलं आहे अशा प्रकारचा अनुभव कोणी सांगितला की असं असं ध्यानामध्ये मला झालं, तर तुम्हाला जे मिळालं ते ऐकून मला काय वाटत असेल याची तुम्हाला कल्पना येणार नाही. मला असं वाटतं की स्वामीजींनी माझ्यावर जी जबाबदारी सोपवली आणि हा विचार ध्यानाचा तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून मला आज्ञा केली, तर ती गोष्ट फळाफुलाला येते आहे. त्या गोष्टीचा उपयोग होतो आहे, आपल्या हातून गुरुसेवा घडते आहे याचा तुम्हाला आलेला अनुभव ही मला प्राप्ती मिळाल्यासारखं होत. एक व्यक्ती म्हणून मलाही असं वाटतं की मी जे सांगतो ते तुमच्यातल्या अनेकांना समजावं, तुम्ही तिथपर्यंत जावं. माझ्या मनात जी शंका उद्भवली ती उठू नये म्हणून काय करावे. म्हणजे आपण एकदम या ठिकाणी जाऊन स्थिर झालो, खरं तर इथं पाहायला सांगितलेलं होतं असं म्हणून खाली येण्याचा प्रयत्न केला आणि मग ही अमनावस्था तर नाही असं वाटून परत वर जाऊन आपण स्थिर झालो. हीच शंका मुळात येऊ नये किंवा अशा प्रकारचा विचार तरंग येऊ नये म्हणून काय करावं असं विचारतात. तिथं काही करायचं नाहीये. तुम्ही काही करू लागलात की ती स्थिती बिघडते. जर तिथं काही होत असेल तर ते मात्र बाजूला सारण्याचा प्रयत्न करावा. कोणाकोणाला त्या ठिकाणी आपण सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहोत, आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत अशा प्रकारचा एक अतिशय चांगला विचार योगसूत्रकार ज्याला प्रशांत वाहिनी म्हणतात तसा एकसारखा एखादी पट्टी जाहिरातीची कशी समोरून जावी तसा यायला सुरुवात होते. पण तो विचार असतो, तो विचार तुम्हाला एकरूपतेपासून कितीही म्हटलं तरी दूरच ठेवतो. तिथं उठणाऱ्या कोणत्याही विचाराकडे वेगळेपणाने पाहून तो विचार बाजूला सारणं हे तिथं करायचं आहे. कधी कधी ही प्रशांत वाहिनी म्हणून येणारा विचार देखील उपकारक ठरतो, पण प्रत्येक वेळेला ठरेल असं नाही. तो विचार तुम्हाला अधिक खोल आत्मभावात घेऊन जातो आणि हा प्रशांत वाहिनी एकच एक उठणारा विचार तोही नाहीसा होतो आणि तुम्ही त्या ठिकाणी पक्के जाऊन परत स्थिर होता.
पण त्या ठिकाणी उठणाऱ्या कुठल्याही विचाराकडं, विचार तरंगाकडं, वृत्तीकडं वेगळेपणाने पाहून ती वृत्ती सोडण्याचा, त्याचा त्याग करण्याचा असाच प्रयत्न तिथं अपेक्षित आहे. समर्थ म्हणतात ना, वृत्ती शून्य योगेश्वर, वृत्ती शून्य झालेली आहे असा ध्यान करणारा पुरुष, याचा पहावा विचार. दास म्हणे वारंवार काय सांगो, ते आपल्याला करायचं आहे. तुमचं काही चुकलं नाही असा विचार आला आणि तो विचार तुम्ही बाजूला सारला, हे सगळ्यात चांगलं झालं. तुम्ही नागपूरला येता तेव्हा तुमच्या समोर बोलण्याची संधी मिळते, तेव्हा काय बोलायचे या विचारांनी मन अतिशय एक्साइटेड असत. अगदी ध्यानात सुद्धा तेच विचार मनात येतात, ते मात्र ध्यानात समोर आलेले विचार साक्षीत्वानी, शांतपणे साक्षीत्वानी काढून टाकावे. कारण ते विचार गेले आणि तुमच्या अमनावस्थेमध्ये हळूहळू तुमच्या मनाचं, प्राणांचं उन्मन होतं. प्राण वर जाऊन थांबतात, मन वर जाऊन थांबतं चिदाकाशामध्ये, आणि त्या ठिकाणी तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी स्वामीजींची भेट होते. त्यामुळं ही एक्साइटमेंट एरवी असणं स्वाभाविक आहे. मीही त्याचा प्रत्यय स्वामीजींच्या सहवासात घेतलेला आहे. कसं वाटतं स्वामीजींचा बरोबर? पण ध्यानाच्या वेळेला मात्र सर्व विचार बाजूला सारायचे. स्वामीजी असं वाटतं हे अहंकारामुळे होतं की काय? अहंकारामुळे होतं असं समजू नका. तुम्ही जे एक्साइट होता त्याच्यामध्ये तुमचा अहंकार नसतो. कितीही म्हटलं तरी आपण देहधारी आहोत, कायम तत्वज्ञानाच्या भूमिकेमध्ये आपण राहू शकत नाही. तुम्हाला आठवतं की तुम्ही अगदी लहान होतात, तुम्ही शाळेतून घरी आलात, पण घरी कोणी नव्हतं. तुमची आई कुठंतरी बाहेर गेलेली होती आणि सांगून गेली ती की तू घरी आलास तर अमुक अमुक खायचं काढून तू खा, मी 6 वाजेपर्यंत येते. पण आई 7 पर्यंत आली नाही, 7:30 झाले तरी आई आली नाही, 8 वाजले तरी आई आली नाही. तुम्ही अगदी वाट पाहत होतात आणि 8:30 आई आली तिची कामं उरकून. तर तुम्हाला जे झालं ती एक्साइटमेंट होती की नव्हती? तुम्हाला किती बरं वाटलं असेल की आई आली, आई भेटली. हे लहान मूल आपल्या ठिकाणी अजून तसंच असतं. आपलं कितीही वय झालं तरी देखील आपल्या ठिकाणी कोणीतरी एक लहान तसाच असतो, की ज्याला प्रेमाची आवश्यकता असते, ज्याला दिलाशाची आवश्यकता असते, ज्याला कोणीतरी आपल्या पाठीवरून हात फिरवावा, डोक्यावरून हात फिरवावा, कोणीतरी प्रेमाने आपल्याकडे पाहावं असं वाटत असतं. आणि अशी व्यक्ती आली की जी एक्साइटमेंट होते ती अहंकाराने नाही. लहानपणी तुम्ही अहंकाराने एक्साइट झाला नव्हता, त्यामुळे सगळ्याच गोष्टी अहंकाराशी संबंधित असतात असं समजू नका. तर त्यावेळेला तुमचा तो भाव तृप्त करणारी एक व्यक्ती आली. मला तर दिवाळीची सुट्टी लागायच्या आधी, परीक्षा ही दिवाळीची होण्याच्या आधी, मी 4-4 वेळेला फटाक्यांची लिस्ट करायचो, खोडायचो, फेकून द्यायचो, परत करायचो, वडिलांना दाखवायचा प्रयत्न करायचो, ते दुर्लक्ष करायचे. पण सुट्टी लागल्यावर जेव्हा ते म्हणायचे की चल आता फटाके घेऊन येऊ, तेव्हा जी एक्साइटमेंट आहे ती थोडीच अहंकाराची होती. तर तशा अशा प्रकारचा कोणीतरी एक लहान मुलगा आपल्या आत अजूनही आहे. जेव्हा कधी स्वामीजी म्हटले असतील की तुम्ही चार पाच जण माझ्याकडे ध्यानाला उद्या या, तर तेव्हा त्या आत असणाऱ्या लहान मुलांनाच आनंद झालेला असतो. फटाके हे निमित्त आहे, ही वेगळी गोष्ट आहे, पण एक्साइट होणारा तो तसाच असतो आणि त्याला त्याची आवश्यकता असते, व्यक्ती म्हणून आवश्यकता असते. त्यामुळे या अशा एक्साइटमेंटवर कोणता उपाय करायला जाऊ नका. त्याचं समाधान आहे, ते समाधान त्या उपायामुळे अंतर येईल असं आपण काही नको करायला. आपण एक रसपूर्ण रसमय असं जीवन सगळ्या अंगाने जगू, ज्याच्यामध्ये सगळ्या भूमिका असतील, सगळ्या भूमिकांना चांगला न्याय दिलेला असेल, आणि असं असताना देखील आपण आत्मस्वरूप असू, परमात्म तत्वाशी एकरूपता साधलेले असे आपण असू, अशा प्रकारचं जीवन आपल्याला जगायचं आहे. हा हा दत्तक मूल घेणं
योग्य की अयोग्य यावर तुमचं ओपिनियन पाहिजे.
आपल्या ठिकाणी जे वाचले असतं ना त्यांना आउटलेट ची गरज असते. आणि खरं म्हणजे दत्तक म्हणून त्याकरता घेतलं जात. आपल्या वात्सल्य भावाला कधी कधी आपल्या स्वतःला एक मूल झाल्यानंतर एक मूल दत्तक घेतात असंही हल्ली घडत आहे. अशा करता की एका अजून एका मुलाचं आपण पोषण करू असा त्याच्यामध्ये भाव असतो. त्या तऱ्हेने जर पाहायचं झालं तर मी मगाशी म्हटलं तसं आपल्या भावनांना असणारा जो आउटलेट आहे त्याच्याकरता हे योग्यच आहे. त्याच्यामध्ये अयोग्य काही नाही. मुलांचं असं असतं की एकच चैतन्य सर्वांच्या देहामध्ये असतं, पण ते चैतन्य मुलाच्या मध्ये पाहणं, मोठ्या माणसांमध्ये पाहणं आणि वृद्ध लोकांमध्ये पाहणं या तिन्ही अगदी वेगळ्या दृष्टी राहतात. आणि घर म्हणून ते असं सर्वांच्या मध्ये असलेलं पाहायला आपल्याला भारतीय माणसांना तरी आवडत. आपण रमतो कितीतरी बायका ज्या आपली मुलं मोठी झाल्यावर देखील शेजारी असलेल्या मुलांना खेळायला म्हणून घेऊन येतात, कारण त्यांच्यावर खोटं ओरडता येतं, रागवता येतं, त्याची चेष्टा करता येते. तसं जर पाहायचं झालं तर आपण असं कोणाशीच करू शकत नाही. एक मुलं सोडली तर त्याची आपल्या मनावर उपचार म्हणून देखील त्याची गरज असते. आपल्या मनावर उपचार हवेत असं जरी वाटत नसलं आपल्याला तरी देखील त्याच्यात किती रिलॅक्सेशन असतं. आम्ही आमचं पूर्वीचं घर सोडून जिथं तुम्ही कोणी बऱ्याच वेळेला आले असाल शुक्रवार पेठेतलं, आम्ही गणेशपुरम मध्ये राहायला गेलो. गणेशपुरम मध्ये राहायला गेल्यानंतर आमच्या खाली गोडबोले होते, त्यांची छोटी मुलगी, तिला अगदी ती कान्ही असल्यापासून आम्ही घेऊन यायचो. आम्ही जाणं हे तिला समजू शकण्याच्या पलीकडची गोष्ट होती, कारण आपल्या घरातल्या व्यक्ती असल्यासाठी ती आम्हाला पाहत होती. तिला काही केल्या पटतच नव्हतं आम्ही असं जाणं. मला असं आठवतं की गणेशपुरम मध्ये गेल्यावर देखील तिच्या तिच्या आठवणीने ती घरी यायची, तिच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर ती जवळ येऊन अंग घासायची, मग अंगावर हात टाकायची, मी झोपलो असेल तर माझ्या अंगावर पाठ टाकून झोपायची आणि तिच्याकडे जरा लक्ष द्यायला लागलं तर पाठ फिरवायची, निघून जायची. तिला क्रमाने काही गोष्टी लागायच्या, प्रथम दाणे लागायचे, मग प्रचंड लागायचं, मग शेव खायची आणि मग म्हणायची आता माझं सगळं संपलं मी जात आहे. तर यामुळं मधुराताईंना त्रास झाला. जवळपास 4 महिने तिच्या आठवणीमुळं व्यक्ती म्हणून आपल्याला याची आवश्यकता असते असं मला वाटतं. त्यामुळं आपण हे जरूर करावं. पण पद्मार्थाच्या व्यासपीठावरून तुम्हाला सांगत असताना कैची माता, कैचा पिता, कैची भगिनी, कैचा भ्राता, पुत्र पुत्र कळत्र वनिता सकळाधिक हेतू जाण मावेची अवघी सोयरी सुखाची हे तुझ्या सुख दुःखाची सांगाती हवेती हे लक्षात ठेवावं. आपल्या विशिष्ट भावभावनांचा आउटलेट म्हणून मुलं असावीत, आपली नसतील तर कोणावर प्रेम करावं पण त्याच्यामध्ये असं गुंतून पडू नये. संसारातून किंवा संसाराच्या भावनेतून देहभावनेतून देखील आपण मोकळे होऊ इच्छितो हो की नाही, या दोन्ही गोष्टींचा तारतम्याने विचार करावा हे सगळं करत असताना. म्हणून हल्ली बऱ्याच वेळेला मुलगी रक्त घेण्याचा जरा जास्त प्रघात दिसतो की आपलं लालन पालन पोषण करण्याची आपली आवड देखील पूर्ण होते आणि लग्न करून दिलं की तशा प्रकारे आपण थोडे डिटॅचही राहू शकतो. पण घेणं दत्तक याच्यामध्ये काही चूक नाही, काही गैर नाही. मात्र धनसुख दारा असो दे पसारा नको देहू थारा आसक्ती ते हा मूळ विषय लक्षात ठेवून तू बघ याच्याकडं.
ध्यान करताना खूप विचार येतात आणि भूतकाळातील आणि भविष्यकाळातील खूप चिंता वाटते. ध्यान करताना जास्त विचार येतात, कसं जुळवून घ्यायचं विचारांशी असा प्रश्न विचारला. आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे ना आणि सगळ्यांच्या अनुभवाचा देखील आहे. डोळे उघडे ठेवले तर आपण आपल्या स्वतःकडे बघत नाही, आपण बाहेरच्या गोष्टींकडे पाहून विसरायचा प्रयत्न करतो. पण डोळे मिटलेले मिटले की बाकी काहीच दिसत नाही, आपलेच कर्म आणि आपलेच विचार म्हणजे थोडक्यात आपणच आपल्याला बघायला लागतो आणि वाटतं अरे बाबरे आपण एवढे डेंजरस होत का काय डोळे उघडावा आता लोक. आतनं एक मन सांगत असतं आपण एवढे डेंजरस नाही होत आणि दुसरीकडनं तर ते विचार असे घोंगावल्यासारखे झडप घालत असतात आपल्यावर. कसं जुळवून घ्यायचं या विचारांची असं ते खाली स्टेटमेंट आहे. आता स्वामीजींनी हा खरं तर प्रेमाचा व्यवहार आहे बरं का, ध्यान सुद्धा मोठ्या प्रेमाने करावं. आता स्वामीजींनी त्यांच्या तिथल्या गोडबोल्यांच्या नातीचं उदाहरण दिलं. किती ओनरशिप असते. काय तिचं नाव? अनन्या. नाव सुद्धा अनन्या. ती त्या दोघांची अनन्या झाली खरं तर आणि त्यांनाही लढा लागून गेला. आम्ही तिकडं गेल्यानंतर कधीतरी जुन्या घरी जात असू तर तुम्ही तिकडं का राहायला गेलात म्हणून तिने आमच्याशी बोलणं टाकलं. ती खरंच बोलायची नाही. मग 8-10 महिन्यांनी ती हळूहळू थोडं थोडं बोलायला लागली पण तेही प्रेमापोटीच तिने बोलणं टाकलं. मी तुमच्याशी बोलणार नाही म्हणायची आणि आम्ही अस्वस्थ होऊन घरी यायचो, तिच्या पुढे पराभूत व्हायचं. असं अनन्यतेनी किंवा अशा ओनरशिपनी
जर आपण ध्यान करायचं ठरवलं तर कसं ध्यान घेऊन सांगा बरं. आता स्वामीजी बोलताना भाव विभोर झाले त्या अनन्याची आठवण सांगतात. मधुरातही भाव विभोर होऊन गेला. त्यावेळी दुसरा विचार होता कुठला? कुठलेच विचार त्यावेळेला मनात उमटत नाही. पण हे प्रेम, ही अनन्यता, ही ओनरशिप आपण ध्यानाच्या वेळी नाही आणत. आपण त्या सावधान मुलासारखं, म्हणजे मला माफ करा तुम्ही, कारण आताच दत्तक हा विषय झाला. खरं तर आईची अशी भावना कदापिही नसते, कारण माझ्या वर्गातली, कॉलेजमधली एक आमची अगदी जवळची मैत्रीण, म्हणजे आम्ही FIBSC ते MSC 5 वर्ष एकत्र कुटुंब असल्यासारखे जे शिकलो, त्या आमच्या मैत्रिणीनी एक मुलगी दत्तक घेतली. पण ती इतकं प्रेम करते त्याच्यावर, कारण हे मातृहृदय आणि मातृप्रेम जे असतं ते कदापिही वेगळं मानत नाही. पण ओघात या काही गोष्टी येतात. तसं साधनेला मात्र आपण असं दूरच स्वामीजींनी सांगितलंय म्हणून आता करतो, काय करणार. सुरुवातीला खरंच अशी वृत्ती असते, कारण त्यांचं वेगळं आहे आणि आपलं वेगळं आहे आपण समजून घ्यायला पाहिजे. 10वीत असतानाच त्यांना असं वाटायला लागलं की दिवाळीतले दिवे सगळ्यांकडे लागलेत तर माझ्या आयुष्यामध्ये ज्ञानाची दिवाळी होणार कधी, म्हणून त्या स्वामीजी आहेत आणि आपण आहोत. पण हळूहळू त्यांच्या सहवासांनी आणि त्यांचे विचार ऐकून आणि त्यांच्यावर खरं तर प्रेम करून, जे आपण करतो आहोत, त्या प्रेमाचा सांधा साधनेकडे जेव्हा वळेल आणि असे भाव विभोर होऊन आपण ध्यानाला बसू. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, तेथ स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विके भरे जव काठिण्य मिळे अहमभावाचे. तो अहमभाव जेव्हा अशा पद्धतीने अशा वातावरणात, खरंच आता आपल्या कोणाला आठवतंय बरं आपण कोण आहोत, आता एक क्षणभर जर आपल्या प्रत्येकाला विचारलं की नाव काय, आता काही नका हो विचारू, इतकं सगळं चांगलं चाललंय, कुठे नोकरी करता, काय पोस्ट, तुम्हाला काय पडलंय, आम्ही कोणी असू, आता आम्ही स्वामीजींच्या दरबारात आहोत, काही विचारू नका, बँक बॅलन्स, तुम्ही पुण्याला गेलेले बरे, हे पुणेकर हे असेच आहे, फक्त स्वामीजी पुण्याचे आमचे प्रेमळ आहेत. हा जो एक प्रेमाचा प्रवाह अंतकरणातनं ध्यानाच्या वेळी वाढायला पाहिजे, ध्यान ध्यानाते प्रसवे असं ते होतं. मग वेगळी खरंच काही करावी लागत नाही गोष्ट, पण ते होण्याकरता सद्गुरु स्मरण आणि त्यांचं सान्निध्य हे मिळालं की तुम्ही सांगा बरं आज सकाळी आपलं ध्यान कसं झालं. आम्ही खाली गेलो होतो नाश्त्याला, आलता ते क्षमा करा ना मला, त्या म्हणजे आज किती मस्त ध्यान झालं स्वामीजी तुमच्या बरोबर, इतर वेळेला आमचे आम्ही बसतो तेव्हा तेवढं नाही होत. ही फक्त एक मेंटल फ्रेम चेंज झाली आणि खरं आपणच ध्यान केलं, आपलंच ध्यान चांगलं झालं, पण सद्गुरूंचं सान्निध्य, त्यांचा प्रत्यक्ष सहवास आणि त्यांच्या बरोबर बसलेलो आहोत ही भावना आपलं ध्यान उत्तम करते. मग त्यावेळेला भूतकाळातला आणि भविष्य काळातली चिंता आता काही नाही सतावत आपल्याला, पण आपण आपले बसलो की झालं सुरू नाही, कारण तिथे ओनरशिप निघून जाते, तिथे प्रेम निघून जातं आणि तिथे एक कवायत राहते. कारण स्वामीजींनी जर विचारलं तर फोन करून बसतोस का, बसतो का, असं बसतो ते विचारलं की बसतोस का, हो स्वामी निश्चित, तर पहिला जो प्रश्न होता का त्यांना भरून आला, होतंय असं त्यांनी सांगायचं टाळलं, मला काय होतं तुम्हाला सांगू. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की गुरूंना जे होतं शिष्याचं झालेपण हे जे गुरूंना होतं, तर ज्ञानेश्वर महाराज माऊली असल्यामुळे त्यांनी असं उदाहरण दिलंय की प्रसव वेदना झाल्यानंतर जे लेकराचं तोंड आईला बघायला मिळतं त्यात त्या सगळ्या वेदना निघून जातात तसं त्यांना होतं. म्हणून हा प्रेमाचा व्यवहार आहे, त्याच्यामध्ये तर्क नको, त्याच्यामध्ये काही आपण चालवायला नको, आपण यावं. आणि जसं साखर विरघळून जाते तसं त्यांच्यामध्ये विरघळून जाऊन बसावं हे काही नाही होणार. अर्थात हा एक भाग आहे या प्रश्नाच्या उत्तरातला. दुसरा भाग जो आहे तो आपली दैनंदिन कर्म जी चालतात, आपण रोज ज्या पद्धतीने आपला दिवस घालवतो आणि वाट्याला आलेली कर्म करतो त्याचं कुठेतरी आतमध्ये एक संस्कार करून ते कर्म आपल्याकडनं बाजूला जातं. आणि अशी संस्कारांची शिदोळी दिवसेंदिवस, आठवड्यान आठवडे, महिनोन महिने, वर्षानुवर्ष आपण गोळा करत जातो. म्हणून त्या शिदोळीतले काही एक कुठेतरी सबकॉन्शियस मध्ये पक्के झालेले विचार ध्यानाच्या वेळेला सरफेस आउट होतात आणि ते त्रास द्यायला लागतात. म्हणून इतर वेळेला देखील स्वामीजी म्हणतात तसं अनसीन पार्टनर सद्गुरूंना करून आपण आपली कर्म करावी. स्वामीजी जर आता बरोबर असते तर मी असं बोललो असतो का? स्वामीजी जर आता बरोबर असते तर मी असं खाल्लं असतं का? स्वामीजी जर बरोबर असते तर मी असा बसलो असतो का? त्यांची भीती म्हणून नाही, त्यांचं सान्निध्य असावं आणि त्या सान्निध्याने कर्म अतिशय उत्तम होऊन दुसऱ्या दिवशीचं ध्यान आपलं चांगलं व्हावं याच्याकरता म्हणून त्यांना मोठ्या प्रेमाने आपल्या हृदयात आपण सांभाळून ठेवावं. नाथ महाराज असं म्हणतात की शेजारती झाली की दार लावून घ्यायची प्रथा आहे देवळांमध्ये, की आता देव झोपला आणि आपण निघून जातो तर ते असं म्हणतात त्याला तिथे झोपवू नका, त्याला तुमच्या अंतःकरणात झोपवा, तो तुमचा कोणीतरी आहे हा एक पक्का भाव निर्माण करा. मग हे हळूहळू मात्र होईल. पुढील पैस पारुठे मागील स्मरावे ते ठाके, ऐसिये सरसिये भूमिके समाधी आहेत. मागचं काही आठवायचं नाही आणि पुढच्या बद्दल प्लॅनिंग करायचं नाही, असं जे लिव्ह फ्रॉम मुवमेंट टू मुवमेंट होतं तिथे समाधीचा अनुभव असतो आणि ते उत्तम ज्ञान असतं असं सांगितलं जातं. म्हणून हा रोज आपल्यावर करायचा प्रयोग आहे. भीती वाटली म्हणून डोळे नको उघडायला, नाही जमत म्हणून सोडून नको द्यायला. मनात येती हत्ती घोडे पालखीत बैसावे, देवाजीच्या मनात मात्र यासी पायीच चालवावे. तरी संसार करत राहतो, वाटतं सुलुताईसारखं एखादं आपलं नागपूरमध्ये मस्त घर असावं, किंवा मामा आले, मामांचं दोन मजली घर बघितलं की वाटतंय आपणही बांधू की. हे इथलं मला माहित नाही पण शुक्रवार पेठेत आम्ही राहायचो तिथे फडकेवाडे होते सगळे, तिथे बसून वाटायचं की एक आलेशान बंगला असावा, एक चार चाकी, कारण सायकल होती ना त्यांना. आईचे संस्कार म्हणून खरं तर वाचलो. आई सांगायची की तू सायकलवरनं जाणार असशील तर पायी चालणाऱ्याकडे बघ, स्कूटरवर असशील तर सायकलवाल्याकडे बघ, गाडीत असशील तर स्कूटरवाल्याकडे बघ. पण असं कंपॅरेटिव्ह आयुष्य जगत गेलं की मग ह्या गोष्टी हळूहळू वाढत जातात आतमध्ये, की जे आपल्या हातात नाही, कर्तृत्व उत्तम असावं पण फळ देणारा कोणीतरी एक आहे त्याच्यावरही भरोसा ठेवून चालत राहावं. पण इथे मात्र फळ देणारे सद्गुरू आहेत आणि ते नक्की फळ देतात, प्रोव्हायडेड त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने जर साधना होईल तर. गमतीनीमध्ये एक जण मला म्हणले, काहीतरी भावविभागल्या गोळी माझ्याकडनं चुकल्या, मी वेगळंच काहीतरी म्हटलं, तर ते माझ्या शेजारी होते, ते म्हणले मनाचे श्लोक नका म्हणून. पण हे आपल्या मनाने काही होळी नका झाली त्याला. तसं साधना करताना मनाचे श्लोक नकोत आपण करायला, आपण त्यांनी सांगितलंय त्यावर हुकूम जर साधना लागली तर हळूहळू काही काळाने हे सवयीचं सुद्धा गणित आहे. त्या पद्धतीने सवय जर लागेल तर हे जमतं. दोन गुणीने दोन बरोबर चार तसं त्यांनी सांगितलं आणि नाही झालं असं होऊ शकत नाही. तसं आपण करायचा प्रयत्न करतो.
मी अशीही मंडळी पाहिलीत की तुला हा अनुभव आला तर मला हा अनुभव आला, अशी चर्चा तिथं सुरू होते. असं असल्यामुळं अनुभव कथन ही गोष्ट तशी सामूहिक परमार्थातून वर्ज असावी तो सद्गुरूंना जरूर सांगावा. हे सांगावं सद्गुरूंकडं. पण सुमतीतही सद्गुरू नसल्यामुळं ते बरोबरच आहे, म्हणजे ते सद्गुरूंकडं सांगण्याची गोष्ट आहे. सुमतीताई या खूप खूप चांगल्या व्यक्ती आहेत, पण तरी देखील आपण जे सांगू तर ते ऐकणारी व्यक्ती खूप उंचीवरची पाहिजे, खूप उंचीवरची ते सद्गुरूच पाहिजे. असं असल्यामुळं आणि त्यांना त्याचं योग्य भान असल्यामुळं त्या या प्रकारची चर्चा थांबवत होत्या. आता त्याची आठवण करू नका.
असताना जे काही छान अनुभव आले तर तेव्हा मला खूप असं वाटत होत की आता आनंद बरोबर शेअर करावं.
मला सांगत मला सांगत
मला असं वाटायचं की अत्यंत गुप्तच ठेवायला पाहिजे,
ते लोकांपासून गुप्तच ठेवावं. कधी कधी असं होतं की सांगणाऱ्याला, जसं मी काल स्वरूपानंदांच्या चरित्राविषयी सांगितलं की ते इतके अनुसंधानाचा कसून अभ्यास करून शिवाय त्यांना त्याच्यातून शांती समाधान मिळत असताना त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी केलेलं नवरत्नहार काव्य ऐकून त्यांना स्वरूपानंदात त्यांना त्यांच्या गुरुंनीच प्रशस्ती पत्रक दिल्यासारखं की आता तू स्वरूपानंदाचा अधिकारी झालास. असं असून हजारपणामध्ये आपली काय दशा झाली, आपला बोध कुठल्या कुठं राहिला नाही याची त्यांना जेव्हा जाणीव झाली, म्हणून या अनुभवांना फार मर्यादित महत्व द्यावं. हे तसे महत्वाचे नसतात पण आपल्याला आलेले असतात हे तेवढंच खरं आहे, हे ज्याच्या त्याच्या पुरते खरे असतात. म्हणून स्वरूपानंद जास्त सावध झाले की आत्मद्वी विश्वरूप देखिले विश्वरूपी स्वरूप सामावले असं जे म्हणत होते त्यांची एका मृत्यूच्या भयाने काय दुर्दशा झाली, किती घाबरून गेले याची जेव्हा त्यांना जाणीव झाली तेव्हा मग त्या अनुभवांना काय किंमत राहिली. आपण अजून कितीतरी पल्ला चालायला पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलं. तर या अनुभव कथनाला इतकं मर्यादित महत्व आहे, महत्व नाही असं नाही आणि अति तर नाहीच नाही अशा वेगाने त्याच्याकडे पाहावं. मुख्य अनुभव तो ऐसा नाही चंचळाचा भरवसा असं समर्थ म्हणतात. चंचळ चक्री निघून गेले ऐसे थोडे असं असल्यामुळं हा हे चंचळ जगत आहे त्याच्यातलेच अनुभव म्हणून आपण काही ना काहीतरी सांगतो अशा बेताने याच्याकडे पाहावं. मात्र अनुभव आला म्हणजे तुला काहीच झालं नाही इतकंही ते किरकोळ नाही, त्या व्यक्तीपुरतं ते खरंच असत. आपली वेळ खरी संपली पण एक प्रश्न हातात घेतलाय, अजून दोन प्रश्न राहिले द्या घेऊया. अखंड समाधी होऊन ठेले मन गेले देहभाव विसरवणे विधी निषेध फेणे न मोडे समाधी तुटली उपाधी बिगाडाची वरील अभंगातून संत चोखोबाला तुम अखंड समाधीचे वर्णन करतात. ध्यानातून समाधी अवस्था समजू शकते, अखंड समाधी जागृत अवस्थेत भिन्न व्यक्ती भिन्न वृत्तीची प्रकृती समोर असताना कशी राहू शकेल. बिगाड या शब्दाचा अर्थ काय हा प्रश्न आल्यानंतर मी वर ठेवला तर पंकज बाधक येतील अशा अपेक्षा त्यांनी त्याच्या बाजूला असल्याला बरोबर उचलला. चोखोबांचा अभंग दिसतोय. अखंड समाधी होऊन ठेले मन गेले देहभाव विसरून विधी निषेध भेडे न मोडे समाधी तुटली उपाधी बिगाडाची. काय होतं, काव्य असल्यामुळं ठेले स्वल्पविराम कुठं कुठं दिला जातो त्यामुळं वाक्याची फोड होते, अर्थ लागत नाही. जसं की आरती आहे ना, सुख करता दुखारता वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी काय प्रेम कृपा भावाची. स्वामीजी म्हणायचे की सुख करता दुःख हरता जो आहे तो वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची असं खरं आहे, पण त्या स्वल्पविरामामुळे गोंधळ होतो. त्यामुळे आपण वर्षानुवर्ष म्हणत असतो, पण काय सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची म्हणजे काय. तसं अखंड समाधी होऊन ठेले मन गेले देहभाव विसरवणी, तर अखंड समाधी होऊन ठेले मन गेले देहभाव विसरवणी. थोडे स्वल्पविराम विराम चिन्ह अलीकडे पलीकडे केली की काव्याचे अर्थ बाहेर येतात. अखंड समाधी होऊन ठेले मन गेले देहभाव विसरवणी, विधी निषेध भेणे न मोडे समाधी तुटली उपाधी लिगाडाची. लिगाड म्हणजे प्रपंच, देह देहभाव इत्यादी. आता मला वाटतं हे स्वल्पविराम किंवा विरामचिन्ह देऊन हे सांगितल्यावर तुम्हाला काही अर्थ हवाय असं वाटत नाही, सगळ्यांना कळला अर्थ की अखंड समाधी होऊन अखंड समाधी झाल्यामुळं किंवा झाली तेव्हा काय झालं, ठेले मन मन विराम पावलं, देहभाव विसरून गेलो, विधी निषेध भेणे, विधी आणि निषेध, विधी म्हणजे करणीय आणि निषेध म्हणजे अकरणीय, याची जी भीती होती त्या भीतीमुळं देखील समाधीभाव मोडेनासा झाला आणि देहाची संसाराची प्रपंचाची उपाधी तुटून गेली, तुटली उपाधी निगाडाची. चोखा मेळा अखंड समाधीचे वर्णन याच्यातून करतात. ध्यानातून समाधी अवस्था समजू शकते. अखंड समाधी जागृत अवस्थेत भिन्न व्यक्ती भिन्न प्रकृतीची व्यक्ती समोर आली असताना कशी राहू शकेल, याच्यात राहिलं म्हणजे कळेल असं जेव्हा होतं तेव्हा ती कशी राहील हे आता कसं बरं करणार. त्याच्यासाठी मन ठेलं पाहिजे, थांबलं पाहिजे, देहभाव विसरून गेला पाहिजे, मग कळेल तुम्हाला की भिन्न प्रकृतीची व्यक्ती जर समोर आली, कारण आता कितीही असं जरी सांगितलं तरी ते थेरॉटिकलच राहणार. त्यामुळं याच्यातून जर काही घ्यायचं असेल तर पहिलं काय घ्यायचं, तर मन नाहीस झालं पाहिजे, मन लीन झालं पाहिजे. देहभाव मन लीन झाल्यावरच विसरला जातो. मग विधी आणि निषेध हे ज्या देहभावाला लागलेले आहेत, देहभावच केला की विधी निषेध देखील आपोआपच गेले असं होतं. आणि मग अखंड बुद्धीची स्थिरता म्हणजे समाधी स्थिती होते. त्या समस्थितीमध्ये प्रपंचाची उपाधी ही सगळी संपून जाते. अशा वेळेला या उपाधीच्या नाशानंतर वेगवेगळ्या प्रकृतीच्या जरी व्यक्ती समोर आल्या तरी देखील या स्थितीतून पालट पडत नाही असा हा अनुभवजन्य असा अभंग आहे. हे कसं होईल, कसं होईल ते झाल्याशिवाय होणार नाही. पाण्यामध्ये मासा झोपत येतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे असं म्हटलेलं आहे. हे आता कसं सांगता येणार, हे कसं होईल, सांगता आलं तरी तुम्हाला कसं समजणार. रानामध्ये कोल्हा हुंगा झाली कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे असं तुकाराम महाराज म्हणतात. कसं आहे ते साखरेची गोळी मुंगी झाली वेळी, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. कशी मुंगी वेळ लागल्यासारखी तिथंच बरोबर येते. तसं आहे. त्यामुळे सिद्ध स्थितीत काय असतं हे जरी विचारलं आणि सांगितलं तरी देखील ती स्थिती गाठण्यासाठी काय करावं हे जास्त महत्वाचं आहे. त्या स्थितीत असं कसं होईल असं म्हटलं तर आत्ता अनुभव तिथून ते समजणार नाही, असंच त्याचं खरं उत्तर राहत. हरिओम.
आपण एक
मिनिटभर शांत डोळे मिटून बसू.
सब संतन की जय जय जय. रघु